मार्काचे शुभवर्तमान याचा 15वा अध्याय। पहाट होतास मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहुदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले। पिलाताने त्यास विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू म्हणतोस तसेच। मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले। मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पहा ते कितीतरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत। पण तरीही येशूने उत्तर दिले नाही, म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले। वालांडन सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असतात, त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे। बरब्बा नावाचा एक मनुष्य बंडखोरबाबतीत तुरुंगात होता। त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते। लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले। पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहुद्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? पिलाता असे म्हणाला, कारण त्यास माहीत होते की द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरून दिले होते, परंतु पिलाताने त्यांच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकास चितवले। परंतु पिलास त्यांना म्हणाला, तर मग तुम्ही त्याला यहुद्याचा राजा म्हणता, याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा। पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा। पिलाताला लोकास खुश करावायचे होते म्हणून त्याने त्याच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खेळण्यासाठी शिपायाच्या स्वाधीन केले। शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात प्रेतोरियमास म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकाची एक तुकडीस एकत्र बोलावली। त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा धागा घातला व काट्याचा मुकुट करून त्यास घातला। ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहुद्यांच्या राजाचा जय जयकार असो। त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्याला मारले, त्याच्यावर थुकले आणि गुडघे टेकून त्यास वंदन केले। त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावर जांभळा धागा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले। नंतर वधस्तंभावर खेळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले। वाटेत त्यांना कुरनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला। तो अलेक्झांड्र व रूफ याचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता। मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ व्हायस लावले आणि त्याने येशूला गुलगोता म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले। त्यांनी त्यास बोळ मिसळलेल्या द्राक्षरस दिला, परंतु त्याने तो घेतला नाही। त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिट्ट्या टाकल्या व त्यांचे कपडे वाटून घेतले। त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास झाला होता आणि त्याच्यावर त्याच्या दोषरोपाचा लेख यहुद्यांचा राजा असा लिहिला होता। त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना, एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खेळले होते। जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते। ते आपली डोकी लावून म्हणाले, अरे परमेश्वराचे भय पाडून ते 3 दिवसात बांधणारा तो तूच ना, वधस्तंभावरून खाली ये आणि स्वतःला वाचव। तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्याचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही, या इस्रायलचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरून खाली येऊ द्या, मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू। आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला। दुपारची वेळ झाली, सगळ्या देशभर अंधार पडला। तो अंधार दुपारी 3 वाजेपर्यंत राहिला। मग 3 वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, येलोही येलोही लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलियाला बोलवत आहे। एक जण धावत गेला, त्याने स्पज आंबेत बुडून भरला, वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा, एलिया येऊन त्यास खाली उतरवायस येतो की काय हे आपण पाहू। मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला। तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे 2 भाग झाले। येशूच्या पुढे उभे असलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता। तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरूनच पाहत होत्या। त्यांच्यामध्ये मग्दालिया नगराची मरिया, याकोब योसेफ याची आई मरिया व सलोमी ह्या होत्या। येशू जेव्हा गालिल प्रांतात होता तेव्हा त्या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत। याशिवाय त्यांच्याबरोबर यरुशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या। त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बताच्या आधीचा दिवस होता। योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता। तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलावले आणि त्यांना विचारले, येशूला मरून बराच वेळ झाला की काय? सेनाधिकाऱ्याकडून ते कळल्यावर तेव्हा त्याने शरीर योसेफाला दिले. मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरून खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला. येशूला कोठे ठेवले हे मग्दलिया नगराची मरिया आणि याकोब व योसेफ याची आई मरिया पाहत होत्या.